आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम सातव्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर. आर्थिक वर्ष 2023-24 चौथ्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनवाढीचा दर 7.4% राहण्याचा स्टेट बँकेचा अंदाज. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 20 विद्यार्थ्यांची नासा भेटीसाठी निवड आणि केरळमध्ये येत्या 24 तासात मान्सूनचं आगमन. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार आज थंडावणार आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 57 मतदारसंघांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी पार पडलेल्या 6व्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली. या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये 63.37% मतदान झाल्याची माहिती आयोगानं दिली आहे. निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरता ही निवडणूक होत असून सोमवार 26 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवार 31 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. उमेदवारांना 7 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येतील. 10 जून रोजी अर्जांची छाननी. 12 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचं प्रमाण 2019च्या तुलनेत अधिक प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले होते. महाराष्ट्रातील मतदानाच्या आकडेवारीची दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. यावेळी 5 टप्प्यात झालेल्या निवडणुकीत 61.33% मतदान झालं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत ही टक्केवारी 60.71% होती. येत्या 4 जून रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून नियोजन पूर्ण करण्यात आलं असून त्यानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 27 फेऱ्या होणार आहेत. पुणे शहर जागेसाठी 20-21, बारामती 21-24, तर मावळ जागेसाठी 23-25 फेऱ्या होण्याची शक्यता आहे. इयत्ता 3 ते 12वीपर्यंतचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला असून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर तो प्रकाशित करण्यात आला आहे. या मसुद्याबाबत सर्व समाजघटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी 3 जूनपर्यंत आपले अभिप्राय नोंदवावेत असं आवाहन परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे. याविषयी अधिक माहिती देणारा हा वृत्तांत.
शिक्षण मनुष्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावत असतं. नव्यानं तयार करण्यात येत असलेला पाठ्यक्रम यासाठीच महत्वाचा आहे. या पाठ्यक्रमाद्वारे बदलत्या जगाची आव्हानं पेलण्यासाठी मानवी मूल्य, जीवन कौशल्य आणि नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारं शिक्षण दिलं जाणार आहे. प्रचलित विषयांसोबतच आरोग्य, कला, व्यवसाय शिक्षण या विषयांनाही विशेष महत्व देण्यावर भर देण्यात येणार आहे, जेणेकरून विज्ञाननिष्ठ पुराव्यावर आधारित चिकित्सक विचार करण्याची वृत्ती विकसित होईल. आशयाचं ओझं कमी करून संकल्पना आणि महत्वाची क्षमता मूल्य तसंच कौशल्य विकसित होतील यावर या आराखड्यामध्ये भर देण्यात आला आहे. हा आराखडा तयार करताना राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील तरतुदी विचारात घेण्यात आल्या असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अनुषंगानं अंशतः बदल करण्यात आले आहेत. जसं की 1 ते 10वी मराठी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य, 6वीपासून हिंदी, संस्कृत आणि अन्य भारतीय तसंच परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय, 3री आणि 9वीपासून व्यावसायिक आणि नाविन्यपूर्ण शिक्षणाचा पर्याय याद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. मूळ भारतीय प्राचीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, संविधानिक तसंच मानवी आणि नैतिक मूल्यांची जोपासना, शाळांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन असं सर्वसमावेशक शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या नवीन पाठ्यक्रमाद्वारे साधला जाऊ शकेल. आकाशवाणी बातम्यांसाठी सविता म्हसकर पुणे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्टेट बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2023-24 चौथ्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7.4% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याच आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 8% पोहोचू शकतो असंही बँकेनं जारी केलेल्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रवासी वाहन विक्री, विमान प्रवासी वाहतूक, वस्तू आणि सेवा कर संकलन, क्रेडिट कार्ड व्यवहार, पेट्रोलियमचा वापर आणि पथकर संकलन यातील भक्कम कामगिरीवरून शहरांमध्ये होत असलेल्या आर्थिक वृद्धीचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे डिझेलचा वापर आणि दुचाकींची विक्री वाढल्यानं ग्रामीण आर्थिक निर्देशांकही सकारात्मक कल दाखवत आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या द्वारका डोके यांनी 22 मे या दिवशी एव्हरेस्ट पर्वतावर यशस्वी चढाई केली. या उत्तुंग कामगिरीसाठी केलेल्या तयारीविषयी द्वारका डोके यांनी सांगितलं.
एक दीड दोन वर्षापासून याची तयारीची प्रक्रिया चालू आहे, पण शेवटचे 7 ते 8 महिन्यांमध्ये ऑल्टरनेट डेज मध्ये आठवड्यातून 3 दिवस 15-15 किलोमीटरचा एक दिवस हिल रन असेल किंवा एक दिवस लॉंग रन असेल किंवा एक दिवस सिंथेटिक ट्रॅकवरचा रन असेल अशा प्रकारे रनिंग ते पूर्ण केलं होतं. नंतर एक दिवस जिम मध्ये ट्रेडमिलचा इन्क्लाइन वॉक, त्याच्यामध्ये 20 ते 25 किलोचं वजन पाठीवर घेऊन पायाला 1-1 किलोचं वजन बांधून 60 डिग्रीचा अंगलचा इन्क्लाइन देऊन त्याच्यावर मी 2 ते 2.5 तासाचा व्यायाम आठवड्यातून एकदा करत होते. त्याचप्रमाणे अकॅडमीमध्ये असलेली जी 8 मजली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचे देखील स्टेअर केसचा क्लाइम्बिंगचा व्यायाम होत होता. त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरामध्ये वेगवेगळे गड किल्ले आहेत ते देखील पाठीवर वजन घेऊन चढण्याचा व्यायाम मी हा करत होते. तर अशा प्रकारे 5 दिवस झाल्यानंतर शेवटचा शनिवारचा दिवस त्या दिवशी मी जिममध्ये फुल बॉडी वर्कआउट 4 ते 5 तासाचा व्यायाम करत होते आणि मग एक दिवस पूर्ण रिकव्हरीसाठी संडेला रिकव्हरी असायची आणि नंतर पुन्हा परत याचप्रमाणे ते रुटीन असं 8 ते 9 महिन्यापासूनचं कंटिन्युअस रुटीन माझं माउंट एव्हरेस्टला जाण्या अगोदर चालू होतं.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत असलेल्या 20 विद्यार्थ्यांची अमेरिकेतल्या नासा या संस्थेच्या अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषदेनं 3 परीक्षांच्या माध्यमातून 23,000 विद्यार्थ्यांमधून या विद्यार्थ्यांची निवड केली. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या गुणवंत विद्यार्थ्यांना नासा संस्थेत घेऊन जाण्याचं हे दुसरं वर्ष असून जिल्हा परिषदेमार्फत गुणवान विद्यार्थ्यांना यापूर्वी इस्रोची सहल देखील घडवण्यात आली आहे. नागपूरच्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेद्वारे काल नागपूरमध्ये शेतमालाची किंमत, जोखीम व्यवस्थापन आणि वस्तू बाजारविषयक 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 50 FPO अर्थात शेतकरी उत्पादक संस्थांनी सहभाग घेतला. कृषी माल विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी शिबिराला मार्गदर्शन केलं. शेतमालाची आधुनिक विक्री व्यवस्था समजून घेऊन आपल्या कृषी मालाची विक्री कशी करावी, शेतमालाच्या किमतीनुसार नियोजन करून विक्रीतील जोखमीचं नियोजन कसं करावं याविषयी या संस्थांना मार्गदर्शन करण्यात आलं. पालघर रेल्वे स्थानकात मंगळवारी संध्याकाळी मालगाडीचे डबे घसरून झालेल्या अपघातानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 26 तासानंतर विरारहून पहिली लोकल काल संध्याकाळी डहाणूकडे रवाना करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील मणे राजुरी ते तासगाव रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री प्रवासी कारला झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. रिकाम्या कालव्यामध्ये गाडी पडून हा अपघात झाला. मृतांमध्ये 3 मुली, 2 महिला आणि गाडी चालकाचा समावेश आहे. अन्य 1 महिला जखमी झाली आहे. येत्या 24 तासात दक्षिण पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलं की मान्सून 1 जून या सामान्य सुरुवातीच्या तारखेच्या 2 दिवस आधी येईल. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव्स आणि कोमोरिन, लक्षद्वीप, केरळ आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती देखील अनुकूल होत आहे अशी माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी आकाशवाणीला दिली. हवामान. कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी अपेक्षित आहेत. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा इथं पारा 45 अंशांच्या वर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम 7व्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर. आर्थिक वर्ष 2023-24 चौथ्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7.4% राहण्याचा स्टेट बँकेचा अंदाज. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 20 विद्यार्थ्यांची नासा भेटीसाठी निवड आणि केरळमध्ये येत्या 24 तासात मान्सूनचं आगमन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
Mm-hmm.